शेण त्या बंडीची माती ठिसूळ होते काजळी तल्या वातीने धीर जरा सोसावा अत्तर विरून जाते फिक्कट होते शाई अत्तर विरून जाते फिक्कट होते शाई सुरकुतल्या शब्दांनी गंडाळ जरा सोसावा आकाश उडून जाते नसते जमीन पायाशी सुकलेल्या फांदीने भार जरा सोसावा दिवसांचे जाणे ठरले आहे घुटमळत्या रात्रीने अंधार जरा सोसावा